आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी देशहितासाठी कार्यरत राहण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 काल विधान परिषदेत बहुमतानं मंजूर। इंदूर इथं इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटच्या स्फोटात एकाच घरातल्या 7 जणांचा मृत्यू आणि इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू। राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात कधीच पूर्णविराम नसतो, त्यामुळे कार्यकाळ संपल्यानं राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांनीही यापुढेही देशासाठी कार्यरत राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या 59 सदस्यांना आज निरोप देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। प्रधानमंत्री मोदी यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसंच निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी संसदेत उल्लेखनीय काम केलं असून ते सदैव लक्षात राहील अशा भावना व्यक्त केल्या। राज्यसभेतून निवृत्त होणारे HD देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक कार्यकाळ संसदीय कार्यासाठी समर्पित करत नवीन खासदारांसमोर निष्ठा आणि समाजसेवेचा एक आदर्श घालून दिला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी दिलेल्या योगदान देखील वाखाणण्याजोगं असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। एक देश एक निवडणूक धोरणाशी संबंधित कायदेशीर बाबींची तपासणी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ यंदाच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत वाढवण्यात आला आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत ही मुदत असेल। या समितीचे सदस्य PP चौधरी यांनी संविधानाच्या 129व्या दुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 अन्वये आज लोकसभेत हा प्रस्ताव मांडला। तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला। सरकारनं देशांतर्गत सौर उत्पादनाला चालना देण्यासाठी ALMM अर्थात मॉडेल्स आणि उत्पादकांच्या मंजूर झालेल्या यादीचा विस्तार केला आहे। या यादीत आता सौर ऊर्जा आणि सेमीकंडक्टर्स उपकरणं तयार करण्यासाठी लागणारे प्राथमिक घटक इंगोट्स आणि वेफर्स यांचाही समावेश झाला आहे। नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं तिसरी ALMM यादी लागू करण्याची घोषणा केली असून जून 2028 पासून ती अंमलात येणार आहे। त्यानंतर सर्व सौर प्रकल्पांना LLM मान्यताप्राप्त वेफर्स वापरणं बंधनकारक असेल। नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा निर्णय भारताच्या सौर उत्पादन परिसंस्थेला बळकटी देणारे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। सरकारनं यूथ खेलो इंडिया फेडरेशन नावाच्या एका संस्थेचा पर्दाफाश केला आहे। ही संस्था सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी संलग्न असल्याचा खोटा दावा करत थायलंड आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी प्रत्येक खेळाडूकडून सुमारे 825 अमेरिकन डॉलर्स प्रवेश शुल्क आकारत आहे। या संस्थेला सरकारची मान्यता नाही, तसंच ती कोणत्याही सरकारी संस्थेची संलग्न नाही असं स्पष्टीकरण PIB अर्थात पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं समाज माध्यमावरच्या संदेशात दिला आहे। भारतीय क्रीडा प्राधिकरण कोणत्याही खासगी संस्थेला अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंकडून सहभाग शुल्क गोळा करण्याची परवानगी देत नाही, असंही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 काल विधान परिषदेत बहुमतानं मंजूर झालं। विधानसभेत या विधेयकाला 2 दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली होती। या विधेयकाचा उद्देश कुठल्याही एका धर्माला लक्ष्य करणं नसून सर्व धर्मांसाठी तो सारखा राहील अशी ग्वाही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या विधेयकावरच्या चर्चेच्या उत्तरात दिली। हे विधेयक स्वेच्छेनं होणारं धर्मांतर थांबवत नाही, कोणाच्याही धर्मस्वातंत्र्यावर घाला घालत नाही, केवळ गैरमार्गानं केलं जाणारं धर्मांतर थांबवणं हा या विधेयकाचा हेतू आहे असं त्यांनी सांगितलं। राज्यघटनेनं दिलेलं धर्मस्वातंत्र्य हे निरंकुश नाही, चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्यासाठी कायदा करायचा अधिकार सरकारला आहे असं ते म्हणाले। धर्मांतर नक्की स्वेच्छेने होत आहे ना याची खात्री करण्यासाठी 60 दिवसांची आगाऊ सूचना देण्याची आणि धर्मांतर झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत तशी माहिती स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्याची सक्ती यात केली आहे। अनेकदा पीडित व्यक्तींमध्ये स्वतःवरच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद नसते, म्हणून नातेवाईकांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार यात दिला आहे अशी माहिती त्यांनी दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विविध अभ्यासक्रमांसाठी मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीतला केंद्र सरकारचा वाटा थेट त्या संस्थांच्या खात्यात जमा करता येईल का याबाबत केंद्राला विनंती केली आहे. लवकरच याबाबत केंद्राच्या समितीबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू असं आश्वासन संजय शिरसाट यांनी आज विधान परिषदेत दिलं. सध्या हे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असून ते पैसे वेळेवर शैक्षणिक संस्थांना मिळत नाहीत. त्या संस्थांचा तगादा सुरू होतो, त्यांच्या कागदपत्रांसाठी अडवणूक केली जाते. याबाबत आमदार किशोर दराडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याचा मुद्दा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला. राज्यात मुली महिला सुरक्षित नसून गृहखात्याचा कसलाही वचक राहिलेला नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली. या प्रकरणातील आरोपी सापडत नाही, इथले पोलीस अधीक्षक भ्रष्टाचारात गुंतले आहेत असा आरोप त्यांनी केला. मागच्या काही वर्षात राज्यात गुन्ह्यात 40% वाढ झाली आहे, पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही असं ते म्हणाले. या विषयावर बोलू देण्याची मागणी नाना पटोले यांनी केली, मात्र अध्यक्षांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काही सदस्यांना बोलू देण्याचा आग्रह धरला. यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर नाना पटोले यांनी हा मुद्दा औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. यावर पोलिसांना योग्य ते निर्देश दिल्याचं अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. मध्य प्रदेशात इंदूर इथं आज पहाटे इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉईंटचा स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीत एकाच घरातल्या 7 जणांचा मृत्यू झाला. इंदूरमध्ये ब्रजेश्वरी एनएक्स संकुलात ही दुर्घटना घडली. या चार्जिंग पॉईंटवर इलेक्ट्रिक गाडीचं चार्जिंग सुरू होतं, मात्र स्फोट झाल्यामुळे गाडीला आग लागली. चार्जिंग पॉईंट ज्या घराजवळ होता त्या घरातल्या गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्यामुळे आग आणखी भडकली. या स्फोटानंतर एक लहान मूल बेपत्ता असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आगीतून 3 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान दिल्लीत पालम परिसरातल्या एका बहुमजली इमारतीला आग लागल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 31 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारिजानी आणि बसीद दलाचे प्रमुख गुलाम रझा सोलोमनी यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची कबुली इराणनं दिली. लारिजानी हे दिवंगत नेते आयातुल्ला अली खामोनी आणि त्यांचे पुत्र मोजताब खामोनी यांचे निकटवर्तीय होते. इराणच्या फार्स वृत्तसंस्थेनुसार लारिजानी आणि सोलेमानी यांचा काल रात्री मृत्यू झाला. जानेवारी महिन्यात इराणच्या 47 वर्षांच्या राजवटीला आव्हान देणारी निदर्शनं इराणमध्ये झाली होती. त्यावेळी ही निदर्शनं दडपण्यासाठी केलेल्या कारवायांमध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि विदर्भात आज मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवत या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकात आज काही ठिकाणी जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, केरळ, माहे, ओदिशा, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे. भारतीय जाहिरात मानक परिषदेनं मुंबईत आयोजित केलेल्या पहिल्या ऍड ट्रस्ट शिखर परिषदेचं आज उद्घाटन झालं. जाहिरात ही केवळ व्यावसायिक क्रिया नसून ती बाजार निर्मितीसाठी, ब्रँड उभारणीसाठी आणि डिजिटल प्रभावाचं निर्मितीचं साधन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संजय जाजू यांनी याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं. डिजिटल जाहिरात आता वाढीची उत्प्रेरक बनली आहे असंही ते म्हणाले.
सारे इंडस्ट्री के लीडर्स को संबोधित करते हुए ये आग्रह किया है कि अपनी कैंपेन्स में ट्रस्ट को बढ़ावा दें, अपनी कैंपेन्स को प्रभावी बनाने के लिए, कॉस्ट इफेक्टिव बनाने के लिए टेक्नोलॉजी का इस्तेमाल करें और आने वाले समय में जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस की दुनिया है उसके जो भी बेनिफिट्स हैं उससे फ़ायदा उठाएं, बट साथ ही साथ उससे जो लिमिटेशंस हैं, उसके जो हानियाँ हो सकती हैं उनसे भी अपनी कैंपेन्स में और अपने प्लान्स में बचने के सारे प्रयास करें.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी देशहितासाठी कार्यरत राहण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 काल विधान परिषदेत बहुमतानं मंजूर. इंदूर इथं इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटच्या स्फोटात एकाच घरातल्या 7 जणांचा मृत्यू. आणि इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.